आकाशवाणी मुंबई मन की बात। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत। माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार। आपण रेडिओवरून माझी मन की बात ऐकत आहात, पण मनात मात्र काही वेगळंच सुरू आहे। मुलांच्या परीक्षा आता सुरू होतील, काही जणांच्या 10वी 12वीच्या परीक्षा बहुधा 1 मार्चपासूनच सुरू होतील। तुमच्या मनात आता परीक्षेचेच विचार सुरू असतील। या तुमच्या प्रवासात मीही तुमच्याबरोबर सहभागी होऊ इच्छितो। तुम्हाला तुमच्या मुलांच्या परीक्षेबद्दल जेवढी काळजी वाटते तितकीच मलाही वाटते आहे, पण परीक्षेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आपण जर बदलला तर आपण चिंतामुक्त होऊ शकतो। माझ्या मन की बात कार्यक्रमाच्या मागच्या भागात मी आपल्याला सांगितलं होतं की तुमचे अनुभव, तुमच्या सूचना नरेंद्र मोदी ॲपवर मला पाठवा। शिक्षकांनी, जीवनात उत्तम यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी, समाजाच्या हितचिंतकांनी अनेक गोष्टी या ॲपवर लिहून माझ्याकडे पाठवल्या, याचा मला आनंद वाटतो। यात 2 मुद्दे मला विशेषत्वानं जाणवले। एक म्हणजे सूचना पाठवणाऱ्यांनी, अनुभव लिहिणाऱ्यांनी विषयाला धरून मुद्दा न सोडता लिहिलं, आणि दुसरं म्हणजे हजारोंच्या संख्येनं सूचना आणि अनुभव या ॲपवर नागरिकांनी पाठवले। मला वाटतं हाच यातला महत्त्वाचा भाग आहे, महत्त्वाचा विषय आहे। पण झालंय असं की परीक्षा हा विषय आपण शाळा, कुटुंब किंवा विद्यार्थी यापुरताच मर्यादित ठेवला आहे। माझ्या ॲपवर ज्या सूचना आल्या त्यावरून वाटतंय की हा महत्त्वाचा विषय आहे। पूर्ण देशभर विद्यार्थ्यांशी संबंधित या मुद्द्यांची चर्चा सातत्यानं व्हायला हवी। आज माझ्या मन की बात कार्यक्रमातून खास करून पालकांशी, विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी मला बोलायचं आहे। मी जे ऐकलं आहे, जे वाचलं आहे, मला जे सांगितलं गेलं आहे त्यातल्या काही गोष्टी मी सांगेन, मला स्वतःला जे वाटतं तेही सांगेन। पण जे विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत त्यांना माझा हा 25-30 मिनिटांचा संवाद निश्चित उपयोगी ठरेल असा मला विश्वास वाटतो। माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्याशी काही बोलण्याच्या आधी आजच्या मन की बातची सुरुवात जगातील एका विख्यात ओपनरकडून केली तर? जीवनात यशाची शिखरं गाठताना त्यांना काय उपयोगी पडलं, त्यांचे अनुभव तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील। भारतभरातील तरुण वर्गाला ज्यांच्याबद्दल अभिमान वाटतो त्या भारतरत्न श्रीमान सचिन तेंडुलकर यांनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलाय, तो मी तुम्हाला ऐकवतो।
नमस्कार, मैं सचिन तेंडुलकर बोल रहा हूँ। मुझे पता है कि एग्जाम्स कुछ ही दिनों में स्टार्ट होने वाली है, आप में से कई लोग टेंस भी रहेंगे। मेरा एक ही मैसेज है आपको कि आपसे एक्सपेक्टेशंस आपके माता पिता करेंगे, आपके टीचर्स करेंगे, आपके बाकी के फैमिली मेंबर्स करेंगे, दोस्त करेंगे। जहां भी जाओगे सब पूछेंगे कि आपकी तैयारी कैसे चल रही है, कितने परसेंट आपका स्कोर करोगे। यही कहना चाहूंगा मैं कि आप खुद अपने लिए कुछ टारगेट सेट कीजिएगा, किसी और के एक्सपेक्टेशन के प्रेशर में मत आइएगा। आप मेहनत जरूर कीजिएगा मगर एक रियलिस्टिक अचीवेबल टारगेट खुद के लिए सेट कीजिए और वो टारगेट अचीव करने के लिए कोशिश करना। मैं जब क्रिकेट खेलता था तो मेरे से भी बहुत सारे एक्सपेक्टेशंस होते थे। पिछले 24 साल में कई सारे कठिन मोमेंट्स आए और कई कई बार अच्छे मोमेंट्स आए, मगर लोगों के एक्सपेक्टेशंस हमेशा रहते थे और वो बढ़ते ही गए। जैसे समय बीतता गया एक्सपेक्टेशंस भी बढ़ते ही गए, तो इसके लिए मुझे एक सॉल्यूशन फाइंड करना बहुत जरूरी था। तो मैंने यही सोचा कि मैं मेरे खुद के एक्सपेक्टेशंस रखूंगा और खुद के टारगेट्स सेट करूंगा। अगर वो मेरे खुद के टारगेट्स मैं सेट कर रहा हूं और वो अचीव कर पा रहा हूं तो मैं जरूर कुछ ना कुछ अच्छी चीज देश के लिए कर पा रहा हूं, और वो ही टारगेट्स मैं हमेशा अचीव करने की कोशिश करता था। मेरा फोकस रहता था बॉल पे और टारगेट्स अपने आप स्लोली स्लोली अचीव होते थे। मैं आपको यही कहूंगा कि आपकी सोच पॉजिटिव होनी बहुत जरूरी है। पॉजिटिव सोच को पॉजिटिव रिजल्ट्स फॉलो करेंगे, तो आप पॉजिटिव जरूर रहिएगा और ऊपर वाला आपको जरूर अच्छे रिजल्ट्स दे, इसकी पूरी उम्मीद है। और आपको मैं बेस्ट विशेस देना चाहूंगा ये एग्जाम्स के लिए। एक टेंशन फ्री जाके पेपर लिखिए और अच्छे रिजल्ट्स पाइए। गुड लक।
पाहिलत मित्रांनो, तेंडुलकर जी काय सांगत होते, अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून जाऊ नका, तुमचं भवितव्य तुम्हालाच घडवायचं आहे, तुमचं उद्दिष्ट तुम्हीच ठरवा, तुमचं ध्येय तुम्हीच ठरवा, मुक्त मनानं, मुक्त विचारानं आणि मुक्त सामर्थ्यानं। सचिनजींनी सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला उपयोगी पडतील असा मला विश्वास आहे। आणि हेही तितकंच खरं आहे की प्रतिस्पर्धा कशासाठी, अनुस्पर्धा स्वयंस्पर्धा का नसावी, इतरांशी स्पर्धा करण्यात आपण वेळ का वाया घालवावा, आपण आपल्या स्वतःशी स्पर्धा का करू नये, आपणच याआधी गाठलेली यशाची शिखरं ओलांडून नवी शिखरं पादाक्रांत करायचा निश्चय का करू नये। तुम्ही बघाल की कुणीही तुम्हाला पुढे जायला रोखू शकणार नाही आणि याआधी मिळवलेल्या यशापेक्षाही अधिक यश तुम्ही मिळवाल, तेव्हा आनंद मिळवण्यासाठी, समाधान मिळवण्यासाठी दुसऱ्या कुणावर अवलंबून राहण्याची तुम्हाला आवश्यकता वाटणार नाही, आत्मसमाधानाचा अनुभव तुम्ही घ्याल। मित्रांनो, परीक्षा म्हणजे गुणांचा आकड्यांचा खेळ मानू नका, कुठे पोचलो किती मिळवले या हिशोबात अडकू नका, एखाद्या महान उद्देशासाठी जगण्याला जोडून घ्या, मनात स्वप्न घेऊन चालायला हवं, संकल्पबद्ध असायला हवं। आपण योग्य पद्धतीनं पुढे चाललोय का हे ह्या परीक्षांमधून कळतं, आपली गती योग्य आहे का हे या परीक्षांमधून समजतं, आणि म्हणून तुमची स्वप्न विराट विशाल असतील तर परीक्षा म्हणजे आपोआपच आनंदाचा उत्सव होईल। तुम्ही ठरवलेल्या महान उद्देशाची पूर्तता करण्यासाठी परीक्षा म्हणजे एक पाऊल ठरेल। तुम्हाला मिळणारं प्रत्येक यश म्हणजे ते महान उद्दिष्ट साध्य करण्याची जणू किल्ली ठरेल। आणि म्हणूनच यावर्षी काय होईल, या परीक्षेत काय होईल, एवढ्यावरच स्वतःला मर्यादित ठेवू नका। डोळ्यासमोर एक महान ध्येय ठेवून वाटचाल करा, आणि त्यातही अपेक्षेपेक्षा कमी यश मिळालं तरी निराशा वाटणार नाही, अधिक जोमानं, अधिक ताकदीनं, अधिक प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल। हजारो नागरिकांनी माझ्या ॲपवर त्यांच्या मोबाईलमधून छोटे छोटे मुद्दे लिहून पाठवले आहेत। निरोगी शरीरातच निरोगी मन असतं या मुद्द्यावर भर दिला आहे श्रेय गुप्ता यांनी। विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यायला हवं, त्यामुळे परीक्षेच्या काळात अडचणी येणार नाहीत। हा, आता अगदी शेवटच्या दिवशी आहे त्यावेळी मी तुम्हाला असं सांगणार नाही की तुम्ही जोर बैठका काढा, 3 किलोमीटर 5 किलोमीटर धावायला जा, पण परीक्षेच्या काळात आपली दिनचर्या कशी असावी हे महत्त्वाचं आहे। खरं तर पूर्ण वर्षभर 365 दिवस आपली दिनचर्या आपल्या स्वप्नांना आणि संकल्पांना अनुकूल असायला हवी। श्रीमान प्रभाकर रेड्डी यांनी मांडलेला एक मुद्दा मला पटला, वेळेवर झोपणे आणि पहाटे लवकर उठून अभ्यासाची उजळणी करणे याबद्दल ते आग्रहानं लिहितात। प्रवेशपत्र आणि अन्य आवश्यक गोष्टींसह परीक्षा केंद्रावर वेळेत पोचायला हवं असं प्रभाकर रेड्डी म्हणतात। आता हे सांगायचं धाडस मी कदाचित केलं नसतं, कारण झोपेच्या बाबतीत मी फारसा गंभीर नाही आहे आणि मी पुरेशी झोप घेत नाही अशी माझ्या बऱ्याच मित्रांची तक्रार असते। हे माझ्यातील न्यून काढून टाकण्याचा मी प्रयत्न करीन, पण हा मुद्दा मला पटला, झोपण्याची निश्चित वेळ, गाढ झोप हे तितकंच महत्त्वाचं आहे जितक्या आपल्या दिवसभरातील अन्य गोष्टी महत्त्वाच्या असतात। मी नशीबवान आहे, माझी झोप कमी आहे पण गाढ मात्र आहे आणि तेवढी मला पुरते, पण तुम्हाला मात्र मी आवर्जून सांगेन। नाहीतर काही लोकांना सवय असते झोपण्यापूर्वी दूरध्वनीवर बराच वेळ बोलत राहायचं, आता तेच विचार मनात असतील तर झोप कशी येणार। आणि झोपण्याबद्दल मी सांगतोय तेव्हा असं नका समजू की परीक्षेसाठी झोपण्याबद्दल मी सांगतोय, गैरसमज नका करून घेऊ। परीक्षेच्या काळात तुम्ही तणावमुक्त अवस्थेत परीक्षा द्यावी यासाठी मी झोपेबद्दल बोलतोय। झोपून राहा असं मला म्हणायचं नाही, नाहीतर असं नको व्हायला की परीक्षेत कमी गुण मिळाले आणि आईने कारण विचारलं तर सांगाल की मोदीजींनी झोपायला सांगितलं होतं म्हणून मी झोपलो। तुम्ही असं नाही ना करणार, मला खात्री आहे नाही करणार। जीवनात शिस्त असणं हा यशाचा पाया भक्कम असण्याचं महत्त्वाचं कारण आहे। हा भक्कम पाया शिस्तीमुळेच असू शकतो आणि जे विस्कळीत असतात, बेशिस्त असतात, सकाळी करायचं काम संध्याकाळी करतात, दुपारी करायचं काम रात्री उशिरापर्यंत करतात, त्यांना असं वाटतं की काम झालं, पण त्यात त्यांची खूप ऊर्जा वाया जाते आणि क्षणोक्षणी ते तणावाखाली असतात. आपल्या शरीराचा एखादा अवयव थोडा दुखत असेल तर आपण अस्वस्थ असतो हे तुम्ही अनुभवलं असेल. एवढंच नाही तर दिनचर्याही त्यामुळे बिघडते. आणि म्हणून कोणतीही गोष्ट लहान किरकोळ समजू नका. तुम्ही बघा, तुम्ही जे साध्य करायचं ठरवलं आहे त्याच्या बाबतीत तडजोड करण्याची सवय लावून घेऊ नका. ठरवा, करून बघा. मित्रांनो, मी असंही काही वेळा बघितलं आहे की परीक्षा द्यायला जे विद्यार्थी जातात त्यांच्या दोन प्रकार असतात. आपण काय वाचलं आहे, काय शिकलो, आपली बलस्थानं कोणती, या विषयावर लक्ष केंद्रित करणारे काही विद्यार्थी असतात. आणि दुसऱ्या प्रकारातले विद्यार्थी, कोण जाणे काय प्रश्न असतील, कुणाला माहीत कसे प्रश्न असतील, माहीत नाही सोडवायला जमेल की नाही, प्रश्नपत्रिका कठीण असेल की सोपी, या विवंचनेत असतात. या दोन्ही प्रकारचे विद्यार्थी आपण बघितले असतील. प्रश्नपत्रिका कशी असेल या ताणाखाली जे असतात त्या ताणाचा नकारात्मक प्रभाव त्यांच्या निकालावर पडतो. आणि जो अभ्यास मी केला आहे त्याच्या बळावर मी कोणतीही प्रश्नपत्रिका सोडवेन अशा आत्मविश्वासानं जे जातात ते कशीही प्रश्नपत्रिका आली तरी निर्धारानं सोडवतात. याबाबतीत माझ्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं तुम्हाला कोणी सांगू शकत असेल तर ते आहेत काटशह, चेकमेट करण्यात ज्यांचं प्रभुत्व आहे आणि जगभरातील भल्या भल्यांना ज्यांनी काटशह दिला आहे ते जगविख्यात बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद. 64 चौकड्यांच्या राजानं अनुभव सांगितले आहेत. या परीक्षेला काटशह देऊन यश मिळवण्याचा मार्ग आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया.
हॅलो, दिस इज विश्वनाथन आनंद. फर्स्ट ऑफ ऑल लेट मी स्टार्ट ऑफ बाय विशिंग यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स. I will next talk a little bit about how I went to my exams and my experiences for that. I found that exams are very much like problems you face later in life. You need to be well rested, get a good night's sleep, you need to be on a full stomach, you should definitely not be hungry, and the most important thing is to stay calm. It's very, very similar to a game of chess. When you play, you don't know which problems will appear, just like in a class, you don't know which question will appear in an exam. So if you stay calm and you're well nourished and have slept well, then you will find that your brain recalls the right answer at the right moment. So stay calm. It's very important not to put too much pressure on yourself. Don't keep your expectations too high. Just see it as a challenge. Do I remember what I was taught during the year? Can I solve these problems? At the last minute, just go over the most important things and the things you feel, the topics you feel you don't remember very well. You may also recall some incidents with the teacher or the students while you're writing an exam, and this will help you recall a lot of subject matter. If you revise the questions you find difficult, you'll find that they're fresh in your head, and when you're writing the exam, you'll be able to deal with them much better. So stay calm, get a good night's sleep, don't be overconfident, but don't be pessimistic either. I've always found that these exams go much better than you fear before. So stay confident, and all the very best to you.
विश्वनाथन आनंद यांनी खरोखरच महत्त्वाची गोष्ट सांगितली. आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ सामना खेळताना तुम्हीही त्यांना पाहिलं असेल की ते कसे ठामपणे बसतात, एकाग्र होऊन बसतात, त्यांची नजर किंचितही विचलित होत नाही हे तुम्ही बघितलं असेल. अर्जुन आणि पक्षाचा डोळा ही गोष्ट आपण ऐकली. अर्जुनाची दृष्टी जशी त्या पक्षाच्या डोळ्यावरच खेळली होती त्याप्रमाणे विश्वनाथन आनंद यांची दृष्टी केवळ ध्येयाकडेच केंद्रित झालेली असते आणि स्वतःमधील शांतीची ती अभिव्यक्ती असते, प्रगटीकरण असते. आता जर कोणी असं म्हणेल की यामुळे आतली शांतीवस्था येणारच, तर असं सांगणं कठीण आहे, हे खरं आहे, पण प्रयत्न केले पाहिजेत. ते हसत हसत का करू नयेत? तुम्ही बघा, हसत राहाल, अगदी परीक्षेच्या काळातही हास्य विनोदाचा मनमोकळा आनंद घ्याल, तर हा शांततेचा अनुभव तुम्हाला आपोआपच येईल. तुम्ही मित्रांशी बोलत नाही, एकटेच जाता, कोमेजून गेल्यासारखे राहता, शेवटच्या क्षणापर्यंत पुस्तकं धुंडाळत राहता, तर मग तुमचं मन शांत राहणार नाही. हसा, खळखळून हसा, मित्रांबरोबर विनोद गमती यांची देवाणघेवाण करा आणि मग बघा शांत वातावरण कसं आपोआप निर्माण होतं ते. एक छोटी गोष्ट मी तुम्हाला समजावून सांगतो. अशी कल्पना करा की तुम्ही एका तलावाच्या काठावर उभे आहात आणि नितळ पारदर्शक पाण्यामधून पाण्याखालच्या गोष्टी स्वच्छ दिसत आहेत. पण जर अचानक त्या पाण्यात कुणीतरी दगड टाकला तर पाणी डचमळू लागेल आणि त्या पाण्याखालच्या गोष्टी ज्या स्वच्छ दिसत होत्या त्या आता दिसतील का? जर पाणी शांत असेल तर अगदी खोलवरच्या गोष्टीही दिसतात, पण पाण्याचा पृष्ठभाग विचलित झाला तर खालचं काहीच दिसत नाही. तुमच्याजवळ खूप काही आहे, वर्षभर तुम्ही केलेल्या मेहनतीचं संचित तुमच्यापाशी आहे, पण तुमचं मन शांत नसेल तर हे संचित गवसणार नाही, आणि मन स्थिर असेल तर या साऱ्या मेहनतीचं फलित स्पष्टपणे तुमच्या समोर येईल आणि तुम्ही परीक्षा सहज निर्विघ्न देऊ शकाल. माझ्या बाबतीतली एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. कधी कधी मी एखादं व्याख्यान ऐकायला जातो किंवा सरकार चालवताना असे काही मुद्दे विषय समोर येतात ज्याबद्दल मला माहिती नसते आणि मला अधिक एकाग्रतेनं त्याकडे पाहावं लागतं. कधी कधी विशेष लक्ष देऊन विषय समजून घेण्याचा मी प्रयत्न करतो. त्यावेळी अनुभव येतो आतल्या ताणाचा. मग मला वाटतं की थोडा आराम केला तर बरं वाटेल. त्यासाठी मी स्वतःचं एक तंत्र विकसित केलं आहे. मी दीर्घ श्वसन करतो, खोलवर श्वास घेतो, 3 वेळा 5 वेळा खोल श्वास घेतो. या सगळ्यासाठी 30 सेकंद 40 सेकंद किंवा 50 सेकंद लागतात, पण हे केल्यानंतर माझं मन शांत होतं आणि मुद्दे विषय समजून घेण्यासाठी मनाची तयारी होते. हा माझा अनुभव तुम्हालाही उपयोगी पडेल असंही शक्य आहे. रजत अग्रवाल यांनी एक चांगली गोष्ट सांगितली आहे. माझ्या ॲपवर ते लिहितात, रोज कमीत कमी अर्धा तास तरी आपण आपल्या मित्रांबरोबर कुटुंबियांबरोबर आनंदात वेळ घालवायला हवा, त्यांच्याशी गप्पा मारायला हव्यात. ही एक महत्त्वाची गोष्ट रजतजींनी सांगितली, कारण आपण अनुभवला असेल की जेव्हा आपण परीक्षा देऊन घरी येतो तेव्हा काय लिहिलं, किती सोडवलं याचा धांडोळा घ्यायला बसतो. किती चुकलं, काय बरोबर लिहिलं हे तपासायला लागतो. घरात आई वडील शिकलेले असतील आणि त्यातही ते शिक्षक असतील तर पूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला पुन्हा सोडवायला लावतात. सांग काय लिहिलंस, काय आलं, आणि मग गुणांची बेरीज करून दाखवतात. बघ तुला 40 मिळतील की 80 की 90 गुण. ज्या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवून तुम्ही आलात त्याच विषयात तुमचं मन गुंतून राहतं आणि तुम्ही काय करता, मित्रांना फोन करून विचारता, अरे तू काय लिहिलंस, तो विषय तुला कसा गेला, काय वाटतंय तुला, अरे मी गडबड केली, माझं चुकलंच, मित्रा काय करू, मला माहिती होतं पण आठवलंच नाही रे. आपण यातच अडकून जातो. मित्रांनो, असं करू नका. उत्तरपत्रिकेत जे लिहिलं ते लिहिलं, आता इतर विषयांवर घरातल्यांशी बोला, जुने आनंदाचे क्षण आठवा. आई वडिलांबरोबर एखाद्या ठिकाणी कधी गेला असाल तर ते क्षण आठवा. अभ्यास परीक्षा यातून बाहेर पडून किमान अर्धा तास यासाठी द्या. रजतजींनी सांगितलेला मुद्दा समजून घ्यावा असाच आहे. मित्र हो, शांती या विषयावर मी काय तुम्हाला सांगणार. आज तुम्ही परीक्षा द्यायला जायच्या आधी अशा एका व्यक्तीनं तुमच्याकरता संदेश पाठवला आहे की जे मुळात शिक्षक आहेत आणि एका अर्थानं संस्कार शिक्षक झाले आहेत. रामचरितमानस या महान ग्रंथाला वर्तमान काळाशी जोडून घेऊन देशभर आणि जगभर हा संस्कारांचा ओघ पोचवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्या पूज्य मुरारी बापू यांनी विद्यार्थ्यांकरता एक क्लुप्ती सांगितली आहे. ते शिक्षक आहेत आणि चिंतनही करतात. या संदेशात या दोन्ही गोष्टींचं प्रत्यंतर येईल.
मैं मुरारी बापू बोल रहा हूँ. मैं विद्यार्थी भाई बहनों को यही कहना चाहता हूँ कि परीक्षा के समय में मन पर कोई भी बोझ रखे बिना और बुद्धि का एक स्पष्ट निर्णय करके और चित्त को एकाग्र करके आप परीक्षा में बैठिए और जो स्थिति आए उसका स्वीकार कर लीजिए. मेरा अनुभव है कि परिस्थिति को स्वीकार करने से बहुत हम प्रसन्न रह सकते हैं और खुश रह सकते हैं. आपकी परीक्षा में आप निर्भर और प्रसन्न चित्त से आगे बढ़े तो जरूर सफलता मिलेगी, और यदि सफलता न भी मिली तो भी फेल होने की ज्ञानी नहीं होगी और सफल होने का गर्व नहीं होगा. एक शेर कहकर मैं मेरा संदेश और शुभकामना देता हूँ कि लाजिम नहीं कि हर कोई हो कामयाब ही, जीना भी सीखिए नापामियों के साथ हमारे आदरणीय प्रधानमंत्री का ये जो मन की बात का कार्यक्रम है उसको मैं बहुत आवकार देता हूँ। सबके लिए मेरी बहुत बहुत शुभकामना, धन्यवाद।
एक मार्गदर्शक मूल्यवान संदेश पाठवल्याबद्दल मी पूज्य मुरारी बापू यांचे आभार मानतो। मित्र हो, आज आणखी एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो। यावेळी नागरिकांनी त्यांचे जे अनुभव माझ्यापर्यंत पोचवले त्यात योग विषयाची चर्चा केली आहे हे माझ्या लक्षात आलं आणि मला आनंद वाटतो की जगभरात मी जिथे जातो तिथे मला भेटणाऱ्या व्यक्ती थोड्या वेळ का होईना योग या विषयावर बोलतात। ती व्यक्ती परदेशी असो भारतीय असो, योगाबद्दल लोकांच्या मनात आकर्षण निर्माण होऊ लागलं आहे याचा मला आनंद वाटतो। नागरिकांना याविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली आहे। हेच बघा ना, श्री अतनु मंडल, श्री के जी आनंद, श्री अभिजित कुलकर्णी आणि असे खूप जण ज्यांनी ध्यानधारणेबद्दल लिहिलंय माझ्या ॲपवर, योग यावर त्यांनी भर दिला आहे। असो मित्र हो, तुम्ही उद्यापासून योग साधना करायला लागा असं मी आज आपल्याला सांगितलं तर ते काही योग्य नाही, पण जे विद्यार्थी नियमितपणे योगासनं करतात त्यांनी आज परीक्षा आहे म्हणून योगासनं केली नाही असं करू नये। मात्र एक गोष्ट निश्चित, विद्यार्थी दशा असो की आयुष्याचा उत्तरार्ध, अंतर्मनाचा विकास साधण्याच्या प्रयत्नात योग साधना ही जणू गुरुकिल्ली आहे, यावर तुम्ही अवश्य लक्ष द्या। आपल्या आसपास योग साधना करणारे, योगविद्या जाणणारे कुणी असतील तर त्यांना अवश्य भेटा। जरी यापूर्वी तुम्ही कधीही योगविद्येचा अभ्यास केला नसेल तरीही योग साधनेतल्या अशा काही सोप्या गोष्टी ते तुम्हाला सांगतील ज्या 4 ते 5 मिनिटात तुम्ही करू शकाल, बघा तुम्हाला शक्य आहे का। माझा मात्र त्यावर पूर्ण विश्वास आहे। माझ्या तरुण मित्रांनो, परीक्षा केंद्रात जाण्याची तुम्हाला फार घाई असते, पटापट जावं आणि आपल्या बाकावर बसावं असं वाटतं ना, हे सगळं घाई गडबडीत का करायचं? आपल्या पूर्ण दिवसाचं नियोजन असं का नसावं की रस्त्यात वाहनांच्या वर्दळीमुळे आपल्याला थांबावं लागलं तरीही परीक्षा केंद्रावर आपण वेळेतच पोचू, अन्यथा त्यामुळे मनात तणाव निर्माण होतो। आणखी एक गोष्ट, प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला आपल्यासाठी काही सूचना असतात, आपण त्या वाचत बसलो तर वेळ जाईल असं आपल्याला वाटतं, पण असं नाही मित्रांनो। त्या सूचना लक्षपूर्वक वाचा, 2 मिनिटं 3 5 मिनिटं लागतील काही बिघडत नाही। त्या सूचना बारकाईनं वाचल्यामुळे तुम्हाला हे कळेल की उत्तरपत्रिका कशी लिहायची आहे। त्या सूचना समजून घेतल्यात तर पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही। प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बदललं आहे हे प्रश्नपत्रिका हातात पडल्यावर कळतं असंही मी बघितलं आहे। अशा वेळी या सूचना वाचून समजून घेतल्या तर बदललेल्या ढाच्याबरोबर आपण स्वतःला जुळवून घेऊ शकतो। भले यासाठी तुमची 5 मिनिटं जातील, पण हे करा असं मी आपल्याला आवर्जून सांगेन। श्रीमान यश नागर यांनी त्यांचा अनुभव मोबाईल ॲपवर लिहून पाठवला आहे। ते लिहितात की प्रश्नपत्रिका पहिल्यांदा नजरेखालून घातली तेव्हा ती फारच अवघड वाटली, पण तीच प्रश्नपत्रिका दुसऱ्यांदा वाचली आत्मविश्वासानं तेव्हा लक्षात आलं की आता हीच प्रश्नपत्रिका माझ्यासमोर आहे, आता कोणताही नवीन प्रश्न येणार नाही, यात आहेत तेवढेच प्रश्न मला सोडवायचे आहेत। आणि मी पुन्हा विचार केला। पुढे यश नागर लिहितात की आता ही प्रश्नपत्रिका मला नीट समजली, पहिल्यांदा वाचली तेव्हा असं वाटलं की आपल्याला यातलं काही सोडवता येणार नाही, पण दुसऱ्यांदा वाचल्यावर लक्षात आलं की प्रश्न तेच आहेत, फक्त मांडणी वेगळ्या पद्धतीनं केली आहे आणि त्यांची उत्तरं मला माहिती आहेत। प्रश्न समजून घेणं महत्त्वाचं आहे, तसं न केल्यानं ते फार कठीण आहेत असं आपल्याला वाटतं। तुम्ही प्रश्न 2, 3, 4 वेळा वाचा, तुम्ही केलेल्या अभ्यासाशी ते ताडून पहा, हा यश नागर यांनी मांडलेला मुद्दा आपण लक्षात घ्यावा असं मी आपल्याला सुचवेन। आणि मग तुम्ही बघाल की किचकट वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरं कशी सहज लिहिता येतात ते। भारतरत्न आणि ज्येष्ठ वैज्ञानिक CNR राव यांनी त्यांच्या संदेशात धैर्य हा मुद्दा अधोरेखित केला आहे, याचा मला आज आनंद होतो आहे। किमान शब्दांमध्ये पण कमालीचा सुंदर संदेश रावसाहेबांनी पाठवलाय, आपण तो ऐकूया।
सी एन आर राव in Bangalore. I fully realize that examinations cause anxiety. The two competitive examinations. Do not worry, do your best. That's what I tell all my young friends. At the same time, remember that there are many opportunities in this country. Decide what you want to do in life and don't give it up. You will succeed. Do not forget that you are a child of the universe. You have a right to be here like the trees and the mountains. All you need is doggedness, dedication and tenacity. With these qualities, you will succeed in all examinations and all other endeavors. I wish you luck in anything you want to do. God bless.
Pilot, मुद्दा सांगण्याची एखाद्या वैज्ञानिकाची पद्धत कशी असते? जे सांगायला मला अर्धा तास लागतो तेच ते 3 मिनिटात सांगतात. हीच तर विज्ञानाची शक्ती आहे आणि हीच वैज्ञानिक मनाची शक्ती आहे. देशभरातील मुलांना प्रेरणा दिल्याबद्दल मी रावसाहेबांना धन्यवाद देतो. दृढता, निष्ठा, तप याबद्दल ते बोलले. डेडिकेशन, डिटर्मिनेशन आणि डेलिजन्स याबद्दल ते बोलले. ठामपणे उभे राहा मित्रांनो, ठाम राहा. जर तुम्ही ठामपणे उभे राहिलात तर भीतीलाही भीती वाटेल आणि तुमच्या हातून सत्कृत्य व्हावं यासाठी सोनेरी भविष्यकाळ तुमची प्रतीक्षा करेल. रुचिका डाबस यांनी माझ्या ॲपवर संदेश पाठवला आहे. परीक्षेबद्दलचा त्यांचा अनुभव रुचिका यांनी सांगितला आहे. त्या म्हणतात की परीक्षेच्या काळात घरामध्ये सकारात्मक वातावरण असावं याकडे त्यांचे कुटुंबीय लक्ष देतात. अशी चर्चा, असंच वातावरण शेजारच्या घरांमध्येही असतं. सर्वत्र सकारात्मकता. आणि हे खरं आहे, सचिनजींनी सांगितलं, सकारात्मक दृष्टिकोन, मनाची सकारात्मक अवस्था, यातून निर्माण होते सकारात्मक ऊर्जा. आपल्याला प्रेरणा देतील अशा खूप गोष्टी कधी कधी घडतात. असा विचार करू नका की प्रेरणा फक्त विद्यार्थ्यांनाच मिळते. जगण्याच्या कोणत्याही क्षणी, आयुष्याच्या कोणत्याही वळणावर उत्तम उदाहरणं, सत्य घटना फार मोठी प्रेरणा आपल्यालाही देतात, मोठं सामर्थ्य देतात आणि संकटाच्या वेळी याच प्रेरणेच्या बळावर मार्ग निघू शकतो. विजेच्या दिव्याचे जनक थॉमस अल्वा एडिसन यांच्याबद्दलची माहिती अभ्यासक्रमात आपण वाचतो. पण मित्रांनो, कधी याचा विचार केलात का की या शोधासाठी किती वर्ष त्यांनी घालवली? अनेकदा अपयश ओसावं लागलं, वेळ गेला, पैसेही खूप खर्च झाले, यश न मिळाल्यानं किती उद्विग्न झाले असतील ते. पण त्यांनी जन्माला घातलेला तो विजेचा दिवा आज आपल्या सगळ्यांचं आयुष्य प्रकाशमान करणारा ठरला. म्हणूनच तर म्हणतात, अपयशाच्या पोटात यशाचं रहस्य दडलेलं असतं. श्रीनिवास रामानुजन हे नाव सर्वांना ठाऊक आहे. आधुनिक काळातील महान गणित तज्ज्ञांमधले एक भारतीय गणित तज्ज्ञ. गणित या विषयाचं काही विशेष शिक्षण त्यांनी घेतलं नव्हतं, तरीही गणितीय वर्गीकरण, अंकसिद्धांत यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये रामानुजन यांनी मोलाची भर घातली. अत्यंत हलाखीचं, कष्टप्रद जीवन त्यांच्या वाट्याला आलं तरीही या जगासाठी महान देणगी ते देऊन गेले. कुणालाही कधीही यश मिळू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे जे के रॉवलिंग. हॅरी पॉटर ही त्यांची मालिका जगभर लोकप्रिय झाली. पण सुरुवातीचा काळ वेगळा होता. अनेक संकटांचा सामना त्यांना करावा लागला. निराशा अनेकदा वाट्याला आली. पण अशा परिस्थितीतही चिकाटीनं त्यांची सारी शक्ती त्यांनी कामाला लावली असं जे के रॉवलिंग यांनी स्वतः सांगितलं होतं. हीच शक्ती त्यांच्यासाठी महत्त्वाची होती. आजच्या काळात परीक्षा ही फक्त विद्यार्थ्यांची नसते, सगळ्या कुटुंबाची, शाळेची, शिक्षकांची असते. पण पालक आणि शिक्षक यांचा पाठिंबा नसलेला विद्यार्थी असणं काही चांगलं नाही. शिक्षक असोत, पालक असोत, वरच्या वर्गातले विद्यार्थी असोत, ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन समान विचारानं विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला तर विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती वाटणार नाही. श्रीमान केशव वैष्णव यांनी माझ्या ॲपवर लिहिलं आहे, अधिक गुण मिळवावे असा दबाव पालकांनी मुलांवर टाकू नये असं त्यांचं मत आहे. मुलं अभ्यास करतील यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. मुलं चिंतामुक्त कशी राहतील याची चिंता पालकांनी केली पाहिजे. आपल्या अपेक्षांचं ओझं पालकांनी मुलांवर लादू नये असं मत मांडलं आहे विजय जिंदल यांनी. जेवढं शक्य असेल तेवढं मुलांना प्रोत्साहन द्यावं, त्यांचा विश्वास टिकून राहील यासाठी मदत करावी. जिंदल यांचा मुद्दा बरोबर आहे. मी आज पालकांना जास्त काही नाही सांगणार. कृपया तुमच्या मुलांवर दबाव टाकू नका. तो त्याच्या मित्राशी बोलत असेल तर त्याला अडवू नका. एक हस्तखेळतं सकारात्मक वातावरण तयार करा आणि मग बघा तुमचा मुलगा तुमची मुलगी आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरे जातील. हा आत्मविश्वास तुम्हालाही जाणवेल. मित्रहो, एक मात्र निश्चित आहे, विशेषतः माझ्या तरुण मित्रांना मी सांगू इच्छितो, आपल्या आधीच्या पिढ्यांच्या तुलनेत आपल्या जीवनात खूपच बदल झाले आहेत. नवीन संशोधन, नवीन तंत्रज्ञान, विज्ञान यांची नवनवी रूपं क्षणोक्षणी पाहायला मिळत आहेत आणि हे पाहून आपण केवळ दिपून जातो असं नाही, तर या साऱ्याशी हात मिळवायला आपल्याला आवडतं. विज्ञानाच्या वेगानं आपणही प्रगती करावी असं आपल्याला वाटतं. हे मी सांगतोय याचं कारण म्हणजे आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे. विज्ञानाचा हा महोत्सव दरवर्षी साऱ्या देशभर आपण साजरा करतो 28 फेब्रुवारी रोजी. 28 फेब्रुवारी 1928 सर सी व्ही रामन यांनी रामन परिणाम याची घोषणा केली होती. याच शोधासाठी ते नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरले आणि त्यांचं स्मरण म्हणून 28 फेब्रुवारी आपण साऱ्या देशभर साजरा करतो राष्ट्रीय विज्ञान दिवस. जिज्ञासा ही विज्ञानाची जननी आहे. प्रत्येक मनात वैज्ञानिक विचार रुजावेत, विज्ञानाचं प्रत्येकाला आकर्षण वाटावं, नवीन संशोधनाकडे प्रत्येक पिढीला लक्ष द्यावं लागतं. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या सहभागाशिवाय नवीन संशोधन शक्य नाही. आज राष्ट्रीय विज्ञान दिनी साऱ्या देशभर नवीन संशोधनाला चालना मिळाली पाहिजे. ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान या गोष्टी आमच्या विकास यात्रेचा सहज भाग व्हायला हव्यात. आणि यावेळच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची संकल्पना आहे, मेक इन इंडिया, सायन्स अँड टेक्नॉलॉजी इनोव्हेशन्स. मी सर सी व्ही रामन यांना प्रणाम करतो आणि आपण सर्वांनी विज्ञानाच्या क्षेत्रात अधिक रस घ्यावा असं आवर्जून सांगतो. मित्रहो, कधी कधी यश मिळवण्यासाठी फार वेळ लागतो आणि जेव्हा यश मिळतं तेव्हा जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनही बदलतो. तुम्ही परीक्षेच्या तयारीत मग्न असाल, कदाचित काही बातम्या तुमच्यापर्यंत पोचल्या नसतील किंवा तुम्ही त्याकडे लक्ष दिलं नसेल, पण देशवासियांना मी ही गोष्ट पुन्हा सांगू इच्छितो. गेल्या काही दिवसात विज्ञान जगतात एक मोठा आणि महत्त्वाचा शोध लागला आहे हे आपल्याला ठाऊक असेल. जगभरातील वैज्ञानिकांनी मेहनत केली, अनेक पिढ्या आल्या, काही ना काही भर त्यांनी घातली आणि जवळजवळ 100 वर्षांनंतर यश गवसलं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वीय बल, आमच्या वैज्ञानिकांच्या कठोर परिश्रमांमधून त्याचा शोध लागला. हे विज्ञानाचं मोठं यश मानावं लागेल ज्याचा भविष्य काळावर परिणाम होणार आहे. गेल्या शतकातील महान शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांच्या सिद्धांताला या शोधामुळे पुष्टी मिळाली एवढंच नव्हे तर भौतिकशास्त्राच्या क्षेत्रातला हा एक महान शोध ठरला. साऱ्या मानव समाजाला, साऱ्या विश्वाला लाभदायक ठरेल अशी ही गोष्ट आहे. या साऱ्या शोध प्रक्रियेत आमच्या देशातील सुपुत्र, आमच्या देशातील कुशल शास्त्रज्ञ यांचाही वाटा होता याचा भारतीय म्हणून आपल्याला विशेष अभिमान आणि आनंद आहे. या साऱ्या शास्त्रज्ञांचं मी अभिनंदन करतो, त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. येत्या काळात या नव्या शोधाला आणखी पुढे नेण्यासाठी आमचे शास्त्रज्ञ प्रयत्न करतील. आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या प्रयत्नांचा भारत एक भाग असेल. आणि माझ्या देशवासियांनो, नुकताच या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे. या शोधाची पुढची पायरी गाठण्यासाठी लेझर इंटरफेरिमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव ऑब्झर्वेटरी म्हणजेच लिगो भारतात स्थापन करण्याचं सरकारनं ठरवलं आहे. जगात या प्रकारची 2 केंद्रं आहेत, तिसरं भारतात उभं राहील. भारताच्या सहभागामुळे या प्रक्रियेला नवी शक्ती, नवी गती मिळेल. मर्यादित साधनसामुग्रीच्या जोरावर भारत मानव कल्याणाच्या या महान वैज्ञानिक शोधात सक्रिय सहभागी होणार आहे. सर्व शास्त्रज्ञांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, मी एक क्रमांक आपल्याला सांगतो, तो टिपून घ्या. या नंबरवर मिस्ड कॉल देऊन तुम्ही मन की बात ऐकू शकाल, आपल्या मातृभाषेतही ऐकू शकाल. मिस्ड कॉल देण्यासाठी क्रमांक आहे 8190881908. मी पुन्हा सांगतो, 8190881908. मित्रांनो, तुमच्या परीक्षा सुरू होत आहेत, मलाही उद्या परीक्षा द्यायची आहे. 125 कोटी देशवासी माझी परीक्षा घेणार आहेत. ठाऊक आहे ना, उद्या अर्थसंकल्प मांडला जाणार आहे, 29 फेब्रुवारी, लीप वर्ष. पण तुम्ही पाहिलं असेल, माझं बोलणं ऐकल्यावर तुम्हाला वाटलं असेल की माझी तब्येत ठणठणीत आहे, आत्मविश्वासानं परिपूर्ण आहे. बस उद्या माझी परीक्षा झाली की परवा तुमची सुरू होईल, आणि आपण यशस्वी झालो की देशही यशस्वी होईल. तेव्हा मित्र हो, आपल्याला अनेकानेक शुभेच्छा. यश अपयश यांच्या तणावातून मुक्त होऊन मुक्त मनाने पुढे जा, ठाम रहा. धन्यवाद. मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आत्ताच आपण ऐकलात. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.